कुटुंबारा एक आपण वाचने वाळो माणूस तेरे जुगो वाढजून आओ आपण जे सिख जे कि ईसु मसीह कोसु पैदा हियो घणा दाणा पहले परमेश्वर जो वायदो करलो कि आपण वाचने वाळो आणे वाळो छे करंजी वात करलो परमेश्वर एक दहाडो स्वर्ग वाळो एक स्वर्गदूत तिने पुराण चायो पुराण नाव होतो मरियम जे पुराय कुवारले होते तिने पुराण जे मांगणी हयले होते जे तिना एक युसुफ नावन आदमी होतो ते साथ हयले होते स्वर्गदूत तिने पुराण चायुन कोयो कहा कि जब जुगलो परमेश्वर जे आत्मा छे जे तार पर आवसे ओते जे पुराय काय छे कि भारे पाए हय जासे ओते जे भारे पाए हय छे ने ते जो पुरे हय छे तिना पुरे नाव यीशु राखी स्वर्गदूत ओते यूसुफ अंश आयु यूसुफ का जे कोयो यूसुफ यूसुफ कहा कि तुझे मरियम छे तिनी काजे तू तारी घरवाले करिन मानने असमा करे कहा कि जे चुकला जीवन गति आवली से चांग होती जी भारे पाए हिली छे कि तीना पूरे नाव यीशु छे तेरी जी वायदु छे तेरी जी वाद छे कि ने दुनिया का जे वाचा नहीं कर ली कहा कि जी सो जे आखा अपना मानस छे तीनों का जे पाप से वाचा ले से धार्मिक यूसुफ जे भी परमेश्वर वाद होते तीनी वाद का जे मान ले दू और तन मरियम साथे शादी कर ले दू कहा कि यूसुफ मरियम साथे शारीरिक संबंध नहीं रखी